मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध वावे, अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा, जय जय रघुवी आसी त्वा बोध वावे, अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत। आज आपण दशक पाचवा सुरुवात करतो आहोत। दशक पाच समास पहिला गुरु निश्चय नाम समास आहे, त्याच्यामध्ये 46 ओव्या आहेत। गुरूंचा निश्चय पहिल्यांदा करायला पाहिजे, ह्याचा अर्थ परमार्थाची वाटचाल जर करायची असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे, आणि का आवश्यकता आहे हे या समासामध्ये सांगितलेलं आहे। समर्थ म्हणतात, जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परम पुरुषा आत्मया रामा, अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णीला न वचे। हे सद्गुरु, तुमचा जय जयकार असो। तुम्ही कसे आहात? पूर्ण कामा, सर्व कामना ज्यांच्या पूर्ण आहेत, कोणतीच कामना ज्यांच्या ठिकाणी नाही, असे पूर्ण काम झालेले सद्गुरू असतात। एवढंच नव्हे तर त्यांच्या कृपेनं त्यांच्याकडे येणारी व्यक्ती जर योग्य असेल तर ती देखील पूर्ण काम होण्याची शक्ती, करून देण्याची शक्ती सद्गुरूंच्या मध्ये असते। त्यामुळे असे हे जे पूर्ण काम, शिवाय परम पुरुषा आत्मया रामा, तुम्ही कसे आहात? परम पुरुष आहात, श्रेष्ठ पुरुष आहात, पुरुषोत्तम आहात। आत्मया रामा म्हणजे आत्मस्वरूप तुम्ही आहात। आणि अनुर्वाच्य तुमचा महिमा, तुमचं महात्म्य जर सांगायचं म्हटलं तर ते अनुर्वाच्य आहे, ते वाणी देण्यासारखं नाही, वर्णन करण्यासारखं नाही, वर्णीला न वचे। वर्णन करायचं असं म्हटलं तर ते वर्णन करता येत नाही। सद्गुरूंचं महात्म्य हे अनुभवाने जाणूनच घ्यायचं असतं, पण थोडंफार कळावं म्हणून आपण ते शब्दात आणत असतो। सद्गुरू काय करतात तर पुढच्या दोन ओव्यात सांगितलंय की त्या ब्रह्माची ओळख करून देतात आणि शिष्याला ब्रह्मरूप करतात। ते ब्रह्म कसं आहे तर जे वेदास साकडे, जे शब्दासी कानडे, ते सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे। ते ब्रह्म कसं आहे, वेदानी त्याचं वर्णन करायचं असं जर म्हटलं तर वेदाला देखील वर्णन करता येत नाही, म्हणून वेदास साकडे वर्णन करायला अवघड आहे। आणि जे शब्दासी कानडे, जे शब्दामध्ये येत नाही, शब्द ज्या ठिकाणी थांबतात असं ते स्वरूप आहे, त्यामुळे शब्दाला देखील वर्णन करायला अवघड आहे। पण असं ते ब्रह्म सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे, ती अलभ्य वस्तू परमात्मा सत्शिष्य जर असेल आणि सद्गुरु जर त्याला भेटतील तर त्याचा लाभ त्या सच्चेला शिष्याला जरूर होतो। म्हणजे अलभ्य गोष्ट त्याचा लाभ करून देणारे असे हे सद्गुरु असतात। जे योगी यांचे निज वर्म, योगी ज्यासाठी योगाची साधना करत असतात त्यांचं जे रहस्य आहे, कशासाठी योगी साधना करतात तर या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी। त्यामुळे असे जे योगी यांचे निज वर्म, जे शंकराचे निज धाम, शंकरांचं आदिनाथांचं राहण्याचं ठिकाण कुठलं असं जर विचारलं तर हे ब्रह्म। जे विश्रांतीचे निज विश्राम, विश्रांती ज्या ठिकाणी स्वतः विश्रांतीला जाते असं जे ते ठिकाण आहे, ते कसं आहे, परम गुह्य आणि अगाध आहे, तसं वर्णन करता येत नाही, ते गुह्य आहे, गुप्त आहे, असे ते ब्रह्म। तुमचे नियोगे स्वये आपणची होई जे अंगे। हे सद्गुरु, तुमच्या कृपेनं जो कोणी सच्चिष्य असेल त्याला ते ब्रह्म नुसतं दिसतं, कळतं, सापडतं असं नसून तो शिष्य स्वतः स्वयमेव ब्रह्मरूपच होऊन राहतो। स्वये आपणची होई जे अंगे, आणि असा तो ब्रह्मरूप झाला म्हणजे मग परिणाम काय होतो तर दुर्घट संसाराचे निपांगे पांगी देना सर्वथा। म्हणजे दुर्घट अशा संसारामध्ये जरी तो असला तर त्या संसाराचे कष्ट दुःख त्याला जाणवत नाही, तो अशा एका स्थितीत असतो आणि संसाराकडे बघण्याची दृष्टी त्याची अशी निर्माण झालेली असते की त्याला तो बोध होतो की सगळा संसार देहाला लागलेला आहे आणि मी या देहापासून अलिप्त आहे, असा बोध तुमच्या कृपेनं होतो. हे सांगितल्यानंतर आता स्वामीचे निलडिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगी देती तेने प्रमाणे मुमुक्षे शरण जावे. श्रोत्यांची प्रार्थना आहे की सद्गुरूंनी ही लक्षणं सांगावीत की सद्गुरूंची लक्षणं काय, शिष्याची लक्षणं काय, की जी जाणली असता मुमुक्षुला लक्षात येईल की ज्या सद्गुरूंना आपल्याला शरण जायचं आहे ते सद्गुरू आहेत कसे, त्यांचं लक्षण काय आहे. कारण योग्य त्या ठिकाणी शरण जायला पाहिजे, भलत्या ठिकाणी शरण जाऊन उपयोग होत नाही. म्हणून मुमुक्षुला जर शरण जायचं असेल तर सद्गुरूंची ओळख होण्यासाठी, गुरूंचा निश्चय होण्यासाठी त्याला ही लक्षणं कळायला पाहिजेत. म्हणून पुढे काही ज्या ओव्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये समर्थाने त्या त्या काळाला अनुसरून वर्णन केलेलं आहे की ब्राह्मण वर्ग हा आदर्श समजला जात असे, त्यांचं वर्तन चांगलं असे, त्यामुळे आपल्याला काही अडीअडचणी आल्या, काही समजून घ्यायचं झालं, आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा झाला तर त्यांना विचारावं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं जीवन जगावं अशी अपेक्षा धरली जात असे. आणि त्यामुळे ते म्हणतायत की ते कसे ब्राह्मण वेदमूर्ती म्हणत, ब्राह्मणा सुरवर वंदिती अशा तऱ्हेचं वर्णन आहे. पण तरी देखील इतके जरी ते मोठे असले, ब्राह्मणे पाविजे देवादि देवा तरी किमर्थ सद्गुरू करावा. मग तुम्ही म्हणा एवढं जर ते मोठे आहे तर सद्गुरूंची आवश्यकता काय, त्या ठिकाणी समर्थ स्पष्टपणे सांगतात की तो कितीही जरी मोठा असला ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरू येणं नाही. जसं आपण म्हटलंय संत जरी असले तरी संत नाही सद्गुरूच पाहिजेत, संतांच्या वरची स्थिती सद्गुरूंची. सगळेच संत सद्गुरू असतात असं नाही, त्यामुळे सद्गुरू जे आहेत ज्यांना ते सद्गुरुपद त्यांच्या सद्गुरूंकडून मिळालेलं आहे, संप्रदायाकडून मिळालेलं आहे, असे जे सद्गुरूंच्या स्थानावर असलेले आहेत त्यांच्या खेरीज स्वरूपाचा बोध निज ठेवा आत्मधन प्राप्त होणार नाही. म्हणजे इथं म्हणताय स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नव्हे सद्गुरु विनव. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते सद्गुरु खेरीज होणार नाही आणि ब्रह्मज्ञान नसता क्षीण जन्म मृत्यू चुकेना. आणि ब्रह्मज्ञान जर झालं नाही तर जीवन म्हणजे नुसता क्षीण आहे, नाना कष्ट करत गेले आणि एक दिवस मरून गेले, ते मरून गेले ते पुन्हा जन्माला येण्यासाठी, त्यामुळे जन्म मृत्यू हा ब्रह्मज्ञान झाल्याखेरीज चुकत नाही. आणि म्हणून म्हणतात सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, सद्गुरूंच्या खेरीज हे ज्ञान आत्मज्ञान होणार नाही. मग अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले, मग बहुसंख्य मंडळी जी असतात ती अज्ञानीच असल्यामुळे गतानुगतिको लोक हा असं म्हटलंय, एक गेला दुसरा गेला तिसरा गेला, शेकडो मंडळी लाखो मंडळी एक गेला तिथं जात आहेत. पण आपण कशासाठी जन्माला आलो, आपल्याला जीवनात काय करायचं आहे, कुठं पोचायचं आहे हे काहीच माहिती नसतं. जे इतर विषयामध्ये पुष्कळ जरी ज्ञान मिळवलेलं असलं तरी जोपर्यंत आत्मज्ञान ब्रह्मज्ञान नाही तोपर्यंत त्याचं जीवन तसं पाहता व्यर्थच आहे. कारण स्वप्नवत असा हा सगळा संसार आहे, त्या स्वप्नातलं सत किती मानायचं, स्वप्न जिथं असत आहे त्यातल्या कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, पण बहुधा ह्याचं भान नसल्यामुळे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान न मिळवताच सगळी मंडळी इतर मंडळीपट जात असतात. आणि म्हणून म्हटलंय ज्ञान विरहित जे जे केले ते जन्मासी मूळ झाले. हे ज्ञान न होता जे जे काही आपण करू ते जन्माला कारणभूत. आणि ज्ञान झाल्यानंतर साधी जरी एखादी गोष्ट आपण कर्म केलेलं असलं तरी देखील बोध झाल्यामुळे तो जन्म मरणाच्या पलीकडे गेलेला आहे. मग असा ज्ञानी पुरुष कर्म करेल किंवा करणार नाही त्याला कर्म करायलाच पाहिजे असं बंधन नाही, पण बहुधा करावं अशी अपेक्षा असते. परंतु ज्ञानाखेरीज मात्र उदंड जरी केलं तरी पुन्हा जन्माला कारण होतं. म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी. सद्गुरू आपल्याला कर्म करू नका म्हणत नाहीत, कर्म करा म्हणतात, पण या बोधावर येऊन कर्म करा म्हणतात. आणि या बोधाशिवाय जे केलेलं असेल म्हणजे जीवन उणे परमार्थ बरोबर शून्य आणि जीवन अधिक परमार्थ किंवा परमार्थ त्याच्या पायावर जीवन असं जर झालं तर ते जीवन सोन्याचं होतं, किंबहुना त्याला परिसाचा स्पर्श होतो आणि जीवन कृतार्थ होतो. म्हणून हे समजून घेण्यासाठी सद्गुरूची पावलं धरावी म्हणतात. जयास वाटे देह पाहावा देव पाहावा त्याने सत्संग धरावा. ज्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल त्यांनी सत्संग, संतांची संगती, साधूंची संगती धरावी. सत्संगेविना देवादी देवा पावी देत नाही. त्यांना जर सद्गुरु संत भेटले नाहीत तर मात्र देवदर्शन देवप्राप्ती कदापि होणार नाही. नाना साधने बापुडी सद्गुरु वीण करीती वेडी. सद्गुरु न मिळता नाना प्रकारची साधन करणाऱ्या मंडळींना समर्थनी वेडी म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय करायला पाहिजे नेमकं हे माहिती नसताना अनेक कष्ट करत राहतात. गुरु कृपे विण कुडकुडी व्यर्थची होती. सगळे जे कष्ट काबाड कष्ट नाना प्रकारचे करतात साधनेचे हे सगळे व्यर्थ होतात. त्याचं कारण गुरु कृपा नाही. जे गुरु कृपेनीच प्राप्त होणार आहे त्या ठिकाणी जर गुरुना वगळून आपण काही करायचं जर म्हटलं तर ते केवळ कष्ट होतात, त्याचा उपयोग होत नाही. नाना प्रकारच्या पूजा अर्चा सगळं करतात, उपोषणे निष्ठा नेम परम सायासी केले कर्म, अतिशय कष्ट घेऊन केलेलं कर्म, त्याचा परिणाम काय होतो? फळाची पावती, त्या कर्माचं फळ मिळतं. पण वर्म चुकले प्राणी, त्यामुळे कर्म केलं असेल चांगलं कर्म केलं असेल चांगलं फळ मिळेल, वाईट असेल वाईट मिळेल. पण ते फळ त्याला भोगावं लागतं, चांगलं वाईट जे काय असेल ते. पण फळ न भोगता आपण त्याच्या पलीकडे जाणं ही जी स्थिती आहे त्याच्यासाठी ते वर्म समजून जे घ्यायचं आहे ते वर्म प्राण्याला कळत नाही आणि त्यामुळे तो पुन्हा त्या कर्म आणि त्याचं फळ याच्यामध्ये अडकतो. यज्ञाधिक कर्मे केली, अगदी चांगली वाटणारी कर्म केली, यज्ञ या सगळं काही केलं, पण हृदय फळाशा कल्पिली. यज्ञ या करत असताना देखील अंतःकरणामध्ये त्या फळ काय आहे ते मला मिळायला पाहिजे अशी आशा मनामध्ये धरली. कारण मी यज्ञ करतो आहे असा मी तिथं असल्यामुळे त्याचं फळ मला पाहिजे अशी सहजच अपेक्षा असते. आणि त्यामुळे आपले इच्छेने घेतली सुती जन्मांची, फळाची इच्छा जी झाली त्या इच्छेमुळेच पुन्हा जन्म त्याचं बी पेरलं गेलं. इच्छा धरली ना मनामध्ये पुन्हा जन्म आला, पण ती इच्छा पूर्ती आली, त्या इच्छेतून पुन्हा आणखीन पुन्हा इच्छा निर्माण होते. म्हणजे जोपर्यंत काही ना काही वासना इच्छा कामना मनात आहेत तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आहे. करुणी नाना सायास केला 14 विद्यांचा अभ्यास, नाना प्रकारचे कष्ट करून 14 विद्या अभ्यास केला. रिद्धी सिद्धी सावकाश ओळला, धी सावकाश ओळला जरी, रिद्धी सिद्धी जरी ओळल्या तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित. रिद्धी सिद्धी समजा ओळल्या मिळाल्या त्याचे खेळ सुरू होतात, पण रिद्धी सिद्धी मिळाल्या तरी देखील मोक्ष प्राप्त नाही, पूर्णत्व नाही. त्यामुळे सद्गुरु कृपा जर नसेल तरी देखील मोक्ष प्राप्त नाही, पूर्णत्व नाही. त्यामुळे सद्गुरु कृपा जर नसेल तर ह्या रिद्धी सिद्धींचा देखील उपयोग नाही. सर्वथा न घडे स्वहित आणि यमपुरीचा अनर्थ चुकेना. त्यामुळे यमपुरी त्याच्यातून सुटणं ज्याला आपण म्हणतो ते होत नाही. जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना याता याती. जोपर्यंत आत्मज्ञान नाही मी कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत यातायात चुकत नाही. गुरु कृपे विना अधोगती गर्भवास चुकेना. जीवाला उन्नत अवस्थेत जायचं आहे आणि देहभावावर येणं ही अधोगती आहे. तमो गुणे म्हटलंय त्यांनी अधोगती, सत्व गुणे ऊर्ध्वगती, रजोगुणे पुनरावृत्ती. इच्छा ही सुद्धा रजोगुणामध्ये येते, त्यामुळे पुनरावृत्ती येणं अधोगती येणं हे जे सगळं आहे ते इच्छेच्या पोटी आहे. आणि मग गर्भवास चुकेना, पुन्हा पुन्हा जन्माला येणं. किती वेळा व्हावे फजित म्हटलंय पुन्हा पुन्हा जन्माला येऊन. ध्यान धारणा मुद्रा आसन भक्तिभाव भजन सकळ ही फोल का? ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही. हे सगळं काही जरी केलं तरी जोपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या दिशेनं चाललेलं नाही आणि जोवर ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत ती सगळी साधना फुकट जाते. फुकट जाते ह्याचा अर्थ हेतू तो असला पाहिजे, त्या मार्गाने गेलं पाहिजे. असं जर असेल तर त्या साधनेचा उपयोग ह्या जन्माला नाहीतरी पुढच्या जन्माला होतो, लवकरात लवकर साधना सुरू होते. परंतु ज्ञान होईपर्यंत थांबणं नाही. शेवट कुठे आहे तर ब्रह्मज्ञान प्राप्त होणं. पण त्यासाठी सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे. भलत्याच ठिकाणी तो एखाद्या कशाचा तरी मागं लागलेला आहे, साधनेच्या मागं लागलेला आहे, काहीतरी करतो आहे, पण सद्गुरु कृपा जर नसेल तर त्यांनी म्हटलंय आंधळे चाचरवण पडे गारी आणि गडधरा. आंधळा मनुष्य जसा सैरा वैरा धावायला लागला तर तो कुठं तरी खड्ड्यात पडतो आणि जीवन व्यर्थ जात. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केलेली जी साधन आहे ती व्यर्थ जाते. जैसे नेत्री घालता अंजन पडे दृष्टी सनिधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. असं म्हणतात डोळ्यामध्ये अंजन घातलं की जमिनीत पुरलेलं जे काही ठेवा असेल तो त्याला ओळखता येतो असं म्हणतात. तसं सद्गुरु कृपा जर झाली तर आपलं आत्मधन जे आपल्या जवळच आहे ते शोधण्याचा मार्ग, त्यासाठी लागणारी शक्ती ही सगळी सद्गुरू देत असतात. म्हणून सद्गुरू नसतील तर सद्गुरू विना जन्म निर्फळ. सद्गुरू जर भेटले नाहीत तर जन्म फुकट. सद्गुरू विना दुःख सकळ. सद्गुरू नसतील तर दुःख आहे सगळीकडे. पुष्कळ मंडळी विचारतात असं की सगळं हे जगामध्ये जिकडे तिकडे दुःखच भरलेलं आहे, असं जग निर्माणच कशाला केलं. तर सद्गुरूंची कृपा जर झाली तर जे जग दुःखमय वाटत असतं ते आपल्या लक्षात येतं की ते दुःखमय नाही, दुःखमय आपण केलं आपल्या कल्पनेनं. वस्तुत जग हे सगळं आहे, विश्व हे आनंद रूप आहे. परमेश्वराने त्याच्यामध्ये खेळण्यासाठी सर्व जीवांनी आनंदाने त्याच्यामध्ये राहावं यासाठी निर्माण केलेलं आहे. ही दृष्टी सद्गुरूंच्या कृपेने येते. सद्गुरू नसतील तर दुःख सगळं, आणि सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. कुणाला तळमळ लागली बरं? तळमळ जीवाला लागते. देहाला तळमळ नसते, देह जड आहे. देह मन बुद्धी हे सगळं जड आहे. जीवाच्या अधिष्ठानावर ते चैतन्य रूप झालेले असतात आणि तळमळ असते ती जीवाला तळमळ असते. त्याचं कारण तो आत्मरूपापासून सुटलेला आहे. म्हणून तो जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा त्याची तळमळ थांबते हे सद्गुरूंना माहिती असतं आणि म्हणून ते त्या जीवाला आत्म्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. सद्गुरूचे नि अभयंकरे प्रगट होई जे ईश्वरे. सद्गुरूंचा अभय हस्त जर मस्तकावर पडला, त्यांची कृपा झाली तर ईश्वर प्रगट होतो. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. ईश्वर कुठून येतो म्हणत नाही, ईश्वर प्रगट होतो असं म्हणतो. ह्याचा अर्थ तो सर्व ठिकाणी असतोच असतो, पण आपली जर त्याला जाण्याची सव ग्रहण शक्ती वाढली, आपल्याला जर ते कसं जाणायचं हे लक्षात आलं, ती भाव भक्ती तितकी तीव्र झाली, डोळस भक्ती जर झाली, तर त्या योगाच्या साधनेनं भक्तीच्या साधनेनं आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाने प्रगट होई जे ईश्वरे. ईश्वर प्रगट होतो एवढंच नव्हे तर आपल्याला स्वयं ईश्वर करण्याचं काम होतं. जीवानी पहिल्यांदा माणूस व्हायचं आहे, सज्जन व्हायचं आहे, संत व्हायचं आहे आणि पुढे ईश्वर स्वयमेव व्हायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा ईश्वर प्रगट जो व्हायचा आहे तो सद्गुरूंच्या कृपेनं होतो. आणि तसं जर झालं तर संसार दुःखे अपारे नासोन जाती. मग संसार दुःख जी आहेत ती सगळी नासून जातात, ते तात्पुरती बाजूला होत नाहीत. मग दुःख येतच नाहीत असं नाही, त्याच्या जीवनात देखील दुःख येतात. इतरांना जी भयंकर दुःख असं वाटत असतात तसं त्याला वाटत नाही. तो जर सद्गुरूंना शरण ईश्वराला शरण गेलेला असेल तर तो येणारं संकट देखील आपल्या कल्याणाचं आहे अशा तऱ्हेनं स्वीकारतो. तर त्याच्या लक्षात आलेलं असते की आपण भक्त आहोत, तेव्हा परमेश्वराच्या कडून सद्गुरूंच्या कडून जे जे काही केलं जाईल ते आपल्या कल्याणाचंच असणार अशी त्याची निष्ठा असल्यामुळे त्याच्या पक्षी संसार दुःख राहत नाही. मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासही ज्ञान विचार सद्गुरूचे नि. जे जे मोठे मोठे ऋषी मुनी मोठी मोठी मंडळी होऊन गेली त्यांना देखील हे ज्ञान मिळालं सद्गुरूंच्या कडूनच मिळालं. श्री रामकृष्ण आदी करून रामकृष्ण अवतारी पुरुष होऊन गेले ते देखील अति तत्पर गुरुभजनी. ही मंडळी देखील गुरुभजन करण्यात अत्यंत तत्पर होती कारण त्यांनाही गुरूंचं महात्म्य होतं, माहिती होतं. आणि सिद्ध साधू संत जनी गुरुदास्य केले. आणि जे काही सिद्ध पुरुष साधू संत होऊन गेले त्यांनी देखील गुरूंचं दास्य केलं कारण गुरुदास्य गुरुसेवा ह्याने ज्ञान प्राप्त होत असतं. सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वानं चढेती. हे जे सृष्टीचं चालन करणारे हरिहर ब्रह्मादिक आहे ते देखील सद्गुरूंच्या ठिकाणी आलं म्हणजे ते रंकच बनतात. त्या ठिकाणी त्यांचं महत्व ते दाखवत नाही, ते कुणी मोठे आहेत असं नाही. कारण सद्गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं सगळं महात्म्य बाजूला ठेवूनच त्यांच्या चरणाशी लीन व्हावं लागतं. असो किती वर्णन सांगणार आता सद्गुरूंचं. जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा. तुम्हाला मोक्ष हवाय ना, मग सद्गुरु करा. थोडक्यात जर सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठेही असं म्हटलं नाही की सद्गुरु करा म्हणजे संसारातल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. संसार दुःख दूर होतो याचा अर्थ संसाराची मर्यादा कळते आणि मोक्ष प्राप्ती होते. जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती नगडे. सद्गुरु शिवाय मोक्ष कुणाला मिळाला हे कल्पांती शक्य नाही. तर ती जी शेवटची पायरी कितीही जरी साधना केलेली असली तरी त्यातलं वर्म जे आहे, नेमकेपणा जो आहे, हे सद्गुरूंशिवाय कुणी दाखवत नाही. किंबहुना सद्गुरूच आई जशी लहान मुलाला हात धरून त्या ठिकाणी नेते किंवा पोचवते त्याप्रमाणे सद्गुरूच त्या सत्शिष्याला त्या ठिकाणी नेत असतात. म्हणून सद्गुरूंचं महत्व सांगितलेलं आहे. आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध द्यान. ते आता सद्गुरूंची लक्षणं काय आहेत ते पुढच्या समासात सांगितले. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.